चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विझी डेली शुगर मार्केट अपडेट। सोमवार 27 एप्रिल 2020। डोमेस्टिक मार्केट। देशभर बाजारात मागणी कमी झाली। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3040 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3240 रुपये ते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3275 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3100 रुपये ते 3130 रुपये होता। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3170 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3240 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3275 रुपये ते 3400 रुपये होता, तर M30चा व्यापार 3350 रुपये ते 3425 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $314 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 9.69 सेंट्स होते। करेन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 76.160 मध्ये झाला, तर ब्रझिलियन रियलचा व्यापार 5.5913 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 1112 रुपये प्रति बॅरल। क्रूड WTI $14.27 होते। इक्विटी। BSE सेन्सेक्स 415.86 अंकांनी खाली येऊन 31743.8 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 127.90 अंकांनी खाली येऊन 9282.30 अंकांवर बंद झाला।